नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रीती हर्षल रेवणे, बनारसे, युवा स्वाभिमान पार्टीची अधिकृत उमेदवार. माझा प्रभाग क्रमांक 12, स्वामी विवेकानंद कॉलनी, बेलपुरा. माझा बटन क्रमांक 6 आणि निवडणूक चिन्ह पाना. उद्या आमच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार रविभाऊ राणा यांच्या हस्ते होणार आहे, तर आपण सर्वांनी बहुसंख्येने तिथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती. कार्यालयाचे उद्घाटन 6 जानेवारी 2026 सायंकाळी 7 वाजता कल्याणनगर मोतीनगर रोड सेंट्रल बँक ATM समोर. धन्यवाद.